आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 5 मार्च 2023. विषय माणूस. सोनेरी मजकूर. स्तोत्र संहिता. पण जे लोक देवाला मदतीबद्दल विचारतात ते सुखी असतात. उत्तरदायी वाचन मत्तय. मागा म्हणजे तुम्हाला ते देण्यात येईल, शोधा आणि तुम्हाला ते सापडेल, धोका आणि तुमच्यासाठी दार उघडले जाईल. कारण प्रत्येक जण जो मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते आणि जो ठोकावतो त्याच्यासाठी दार उघडले जाते. तुमच्यापैकी असा कोण मनुष्य आहे की जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला दगड देईल, किंवा मासा मागितला तर त्याला साप देईल? वाईट असूनही जर तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागवील? यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्या असे तुम्हाला वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा. कारण नियमशास्त्राच्या व संदेष्ट यांच्या शिकवणीचे सार हेच आहे. धडा उपदेश बायबल पासून. उत्पत्ती. देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. मग देव बोलला, आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशु, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील. तेव्हा देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. आपण केलेले सर्व काही फार चांगले आहे असे देवाने पाहिले. स्तोत्र संहिता. परमेश्वरा, माझ्या स्वामी, तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे. तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्त करून दिला आहे. परमेश्वरा, तू तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो, तू केलेल्या चंद्र आणि ताऱ्यांकडे मी बघतो आणि मला आश्चर्य वाटते. लोक तुला इतके महत्वाचे का वाटतात? तू त्यांची आठवण तरी का ठेवतोस? लोक तुझ्यासाठी इतके महत्वाचे का आहेत? तू त्यांची दखल तरी का घेतोस? परंतु लोक तुला महत्वाचे वाटतात. तू त्यांना जवळजवळ देवच बनवलेस आणि तू लोकांना गौरवाचे आणि मानाचे मुकुट चढवितोस. तू लोकांना तू निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे अधिपत्य दिलेस. स्तोत्र संहिता. परमेश्वराचे सर्व भक्त सुखी आहेत. ते देवाच्या इच्छेप्रमाणे जगतात. तू ज्या गोष्टींसाठी काम करतोस त्या गोष्टींचा तू उपभोग घेशील. तू आनंदी राहशील आणि तुझ्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील. परमेश्वर अशा रीतीने त्याच्या भक्तांना आशीर्वाद देईल. तिमथ्याला. पाहता संतोषाने देवाची सेवा करीत असताना मिळणारे समाधान हा फार मोठा लाभ आहे. कारण आपण जगात काहीही आणले नाही म्हणून आपण हे ओळखावे की आपण सुद्धा या जगातून काहीही बाहेर घेऊन जाऊ शकणार नाही. जर आपण सण वास असेल तर त्यामध्ये आपण संतुष्ट असावे. योहान. येशूने म्हटले. योहान. कोणीही तुमचा आनंद हिरावून घेणार नाही. कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो. कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली व माझ्यावर विश्वास ठेवला की मी देवापासून आलो. पण अशी वेळ येत आहे आणि आली आहे जेव्हा तुमची पांगापांग होईल. प्रत्येक जण त्याच्या घरी जाईल. तुम्ही मला एकटेच सोडाल, तरीही मी एकटा नाही, कारण माझा पिता माझ्याबरोबर आहे. मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत यासाठी की माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी. या जगात तुम्हाला त्रास होईल, पण धीर धरा, मी जगावर मात केली आहे. योहान. येशूने हे बोलणे संपविल्यावर आपले डोळे आकाशाकडे लावले आणि प्रार्थना केली. पित्या, वेळ आली आहे, पुत्राचे गौरव कर, यासाठी की पुत्र तुझे गौरव करील. तू त्याला जे दिले आहे त्या सर्वांना त्याने अनंतकालचे जीवन द्यावे, यासाठी सर्व मनुष्यांवर तू त्याला अधिकार दिलास, त्याप्रमाणे त्याने तुझे गौरव करावे. आणि अनंतकाळचे जीवन हेच की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. प्रेषितांची कृत्य. लोमरा येथे एक मनुष्य होता, त्याचे पाय अधू होते. तो पांगळा जन्मला होता व कधीच चालला नव्हता. पौल भाषण करीत असताना हा मनुष्य ऐकत होता. पौलाने त्याच्याकडे पाहिले. पौलाने पाहिले की देव त्याला बरे करील असा त्या मनुष्याचा विश्वास झाला आहे. तेव्हा पौल मोठ्याने म्हणाला, तुझ्या पायावर उभा राहा. तेव्हा त्या मनुष्याने उंच उडी मारली आणि चालू लागला. पौलाने केलेले लोकांनी जेव्हा पाहिले तेव्हा ते आपल्या लुकवनिया भाषेत ओरडले. ते म्हणाल, देव माणसांसारखे झाले आहेत, ते आमच्याकडे खाली आले आहेत. लोकांनी बर्णबाला ज्युपिटर म्हटले व पौलाला मर्क्युरी म्हटले, कारण पौल मुख्य बोलणारा होता. ज्युपिटरचे मंदिर जवळ होते. या मंदिराचा पुजारी काही बैल व फुले घेऊन वेशी जवळ आला. पुजारी व लोकांना पौल व बर्णबा यांची उपासना करण्यासाठी त्यांच्या पुढे बळी द्यावयाचा होता. परंतु ते काय करीत आहेत हे जेव्हा पौल व बर्णबा यांना समजले तेव्हा त्यांनी आपले कपडे फाडले व लोकांच्या गर्दीत शिरले आणि मोठ्याने म्हणाले, लोकांनो, या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही, तुम्हाला जशा भावना आहेत तशाच आम्हालाही आहेत. आम्ही तुम्हाला सुवार्ता सांगायला आलो. आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत की या व्यर्थ गोष्टींपासून तुम्ही तुमचे मन वळवावे, खऱ्या जिवंत देवाकडे आपले मन लावावे. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले. भूतकाळात देवाने सर्व राष्ट्रांना त्यांना जसे पाहिजे तसे वागू दिले. परंतु देवाने अशा गोष्टी केल्या की त्याद्वारे तो खरा आहे हे सिद्ध व्हावे. तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतो. तो तुम्हाला आकाशातून पाऊस देतो. योग्य वेळी तो तुम्हाला चांगले पीक देतो. तो तुम्हाला भरपूर अन्न देतो व तो तुमची अंत करणे आनंदाने भरतो. पेत्र. शेवटी सारांश हा की तुम्ही सर्वजण एकमेकांशी विचार व भावना यांच्या ऐक्याने, सहानुभूतीने आपल्या भाऊ बहिणींशी प्रेमाने, दयाळूपणे आणि नम्रतेने राहा. वाईटाची परतफेड वाईटाने करू नका किंवा अपमानाची फेड अपमानाने करू नका. उलट त्या व्यक्तीसाठी देवाकडे आशीर्वाद मागा, कारण देवाने तुम्हाला हे करण्यासाठीच बोलाविले होते, यासाठी की तुम्हाला देवाचा आशीर्वादाचा वारसा मिळावा. पवित्र शास्त्र म्हणते, ज्याला जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे व चांगले दिवस पाहावयाचे आहेत त्याने आपली जीभ वाईट बोलण्यापासून आवरली पाहिजे आणि त्याने आपल्या ओठांनी खोट्या गोष्टी बोलू नयेत. दुष्टतेपासून त्याने दूर व्हावे व चांगले ते करावे. त्याने शांतीचा शोध करून ती मिळविली पाहिजे. जे नीतिमान लोक आहेत त्यांच्यावर प्रभूची नजर असते आणि त्यांच्या प्रार्थना तो कान देऊन ऐकतो. आपल्या अंतःकरणात ख्रिस्त हा प्रभू आहे असा आदर बाळगा. तुमच्यामध्ये जी आशा आहे तिच्याविषयी तुम्हाला कोणी विचारले तर त्याचे समर्थन करण्यास सदैव तयार राहा. रोमकरांस. देव जो सर्व आशेचा उगम, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हाला तो आनंदाने व शांतीने भरो, यासाठी की तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आशेत विपुल व्हावे. याकोब. पहा, जे सहन करतात त्यांना आम्ही सुखी मानतो. सायन्स अ टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथकी तू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. मनुष्य हा देवाच्या अस्तित्वाची अभिव्यक्ती आहे. देव सर्व गोष्टींची रचना करतो त्याच्या स्वतःच्या प्रतिमेनुसार. जीवन अस्तित्वात प्रतिबिंबित होते सत्यात सत्य देव चांगुलपणात जे स्वतःची शांतता आणि शाश्वतता प्रदान करतात. मनुष्य त्याच्या प्रतिरूपाने बनलेला त्याच्याकडे सर्व पृथ्वीवरील देवाचे वर्चस्व आहे आणि त्याचे प्रतिबिंब आहे. पुरुष आणि स्त्री देवासोबत सहअस्तित्व आणि शाश्वत म्हणून कायमचे गौरवशाली गुणवत्ते असीम पिता माता देव प्रतिबिंबित करतात. माणूस हा पदार्थ नाही तो मेंदू रक्त हाडे आणि इतर भौतिक घटकांनी बनलेला नाही. पवित्र शास्त्र आपल्याला सूचित करते की मनुष्य देवाच्या प्रतिमेत आणि प्रतिरूपात निर्माण झाला आहे. द्रव्याती उपमा नाही. आत्म्याचे स्वरूप आत्म्यासारखे वेगळे असू शकत नाही. मनुष्य आध्यात्मिक आणि परिपूर्ण आहे आणि तो आध्यात्मिक आणि परिपूर्ण असल्यामुळे त्याला ख्रिश्चन सायन्स मध्ये इतके समजले पाहिजे. पदार्थ हे शाश्वत सत्य बदलू शकत नाही की मनुष्य अस्तित्वात आहे कारण देव अस्तित्वात आहे. औषधे अन्न हवा आणि व्यायाम माणसाला निरोगी बनवू शकतात किंवा ते मानवी जीवन नष्ट करू शकतात हे येशूने कधीही शिकवले नाही किंवा त्याने आपल्या सरावाने या चुका स्पष्ट केल्या नाहीत. त्याने मनुष्याच्या सुसंवादाचा उल्लेख मनाशी केला काही फरक पडत नाही आणि देवाच्या वाक्याचा कधीही परिणाम करण्याचा प्रयत्न केला नाही. ज्याने पाप आजार आणि मृत्यू यांच्यावर देवाच्या निषेधावर शिक्कामोर्तब केले हे अज्ञान आणि खोटे विश्वास आहे जे भौतिक भावनांवर आधारित आहे जे आध्यात्मिक सौंदर्य आणि चांगुलपणा लपवतात. हे समजून घेऊन पॉल म्हणाला ना मृत्यू ना जीवन ना वर्तमान ना येणाऱ्या गोष्टी ना उंची ना खोली किंवा इतर कोणतेही प्राणी आपल्याला देवाच्या प्रेमापासून वेगळे करू शकणार नाहीत. हा ख्रिश्चन विज्ञानाचा सिद्धांत आहे. दैवी प्रेम त्याच्या प्रकटीकरणापासून किंवा वस्तूपासून वंचित राहू शकत नाही. त्या आनंदाचे दुःखात रूपांतर होऊ शकत नाही कारण दुःख हा आनंदाचा स्वामी नाही. चांगले कधीही वाईट उत्पन्न करू शकत नाही. ती गोष्ट कधीही मनाची निर्मिती करू शकत नाही आणि जीवनाचा परिणाम मृत्यूमध्ये होतो. परिपूर्ण मनुष्य देवाद्वारे शासित त्याचे परिपूर्ण तत्व पापरहित आणि शाश्वत आहे. सुसंवाद त्याच्या तत्वाद्वारे तयार केला जातो त्याच्याद्वारे नियंत्रित केला जातो आणि त्याचे पालन करतो. दैवी तत्व हे माणसाचे जीवन आहे त्यामुळे मनुष्याचे सुख हे भौतिक ज्ञानाच्या विल्हेवाटीत नाही. सत्य चुकीने दूषित होत नाही. माणसातील सुसंवाद संगीताप्रमाणेच सुंदर आहे आणि मतभेद अनैसर्गिक आणि अवास्तव आहे. आनंद हा आध्यात्मिक आहे. सत्य आणि प्रेमाचा जन्म आहे. ते निस्वार्थी आहे म्हणून ते एकटे अस्तित्वात असू शकत नाही परंतु सर्व मानवजातीने ते सामायिक करणे आवश्यक आहे. ख्रिश्चन विज्ञान मनुष्याला प्रवृत्तींवर प्रभुत्व मिळविण्याची आज्ञा देते. द्वेषाला दयाळूपणाने सोडून द्या. पवित्रतेने वासनेवर विजय मिळवा. परोपकाराने बदला घ्या आणि प्रामाणिकपणाने कपटावर मात करा. जर तुम्ही आरोग्य आनंद आणि यशाच्या विरोधात षड्यंत्र रचणाऱ्यांच्या सैन्याची कदर करत नसाल तर या त्रुटी त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यातच काढून टाका. व्यक्तीचे अलंकार हे अस्तित्वाच्या तेजस्वी आणि शाश्वत वयाच्या आणि क्षीणतेच्या आकर्षणासाठी गरीब पर्याय आहेत. सौंदर्याची कृती म्हणजे कमी भ्रम आणि अधिक आत्मा असणे. शरीरातील वेदना किंवा आनंदाच्या विश्वासापासून मागे हटणे आणि आध्यात्मिक सुसंवादाच्या अपरिवर्तित शांत आणि गौरवशाली स्वातंत्र्याकडे जाणे. प्रेम कधीच प्रेमाची नजर चुकवत नाही, त्याचा प्रभाव मंडल त्याच्या वस्तूवर असतो। एक आश्चर्य आहे की एक मित्र कधीही सुंदरपेक्षा कमी वाटू शकतो। परिपक्वयाच्या आणि त्याहून मोठे धडे असलेल्या स्त्री पुरुषांनी अंधारात किंवा अंधकारात जाण्याऐवजी आरोग्य आणि अमरत्व प्राप्त केले पाहिजे। अमर मन शरीराला अलौकिक ताजेपणा आणि निष्पक्षतेने फीड करते, त्याला विचारांच्या सुंदर प्रतिमा पुरवते आणि प्रत्येक दिवस जवळच्या थडग्यात आणणारी भावनांची समस्या नष्ट करते। जर आपण पाळणा आणि थडग्यात जे दिसते त्यावरून आपण मनुष्याबद्दलच्या आपल्या सर्व संकल्पना काढल्या तर आनंद आणि चांगुलपणाला माणसामध्ये स्थान नसते आणि किडे त्याचे शरीर लुटतील। परंतु पॉल लिहितो, ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याच्या नियमाने मला पाप आणि मृत्यूच्या नियमापासून मुक्त केले आहे। आत्म्याकडे अनंत संसाधने आहेत ज्याने मानवजातीला आशीर्वाद द्यावा आणि आत्मा शोधल्यास आनंद अधिक सहजतेने प्राप्त होईल आणि आपल्या पाळण्यात अधिक सुरक्षित असेल। केवळ उच्च उपभोगानेच अमर माणसाची लालसा पूर्ण होऊ शकते। वैयक्तिक अर्थाच्या मर्यादेत आपण आनंदाची परिसीमा करू शकत नाही, इंद्रियांना खरा आनंद मिळत नाही। मानवी स्नेहातील चांगुलपणाचा वाईटावर आणि आध्यात्मिक प्राण्यांवर चढता असला पाहिजे, अन्यथा आनंद कधीही जिंकला जाणार नाही। या खगोलीय स्थितीची प्राप्ती केल्याने आपली संतती सुधारेल, गुन्हेगारी कमी होईल आणि महत्वाकांक्षेला उच्च ध्येय मिळेल। पापाची प्रत्येक दरी उंचावली पाहिजे आणि स्वार्थाचा प्रत्येक पर्वत कमी केला पाहिजे, जेणेकरून आपल्या देवाचा महामार्ग विज्ञानात तयार होईल। अस्तित्वाच्या विज्ञानाचे ज्ञान माणसाच्या सुप्तक्षमता आणि शक्यता विकसित करते, हे विचारांचे वातावरण वाढवते, मनुष्यांना व्यापक आणि उच्च क्षेत्रांमध्ये प्रवेश देते। हे विचारवंताला त्याच्या अंतर्दृष्टी आणि दूरदर्शितेच्या मूळ हवेत वाढवते। महान आध्यात्मिक सत्य बाहेर आणले पाहिजे की माणूस परिपूर्ण आणि अमर आहे नाही। आपण अस्तित्वाची जाणीव कायमस्वरूपी धारण केली पाहिजे आणि लवकरच किंवा नंतर ख्रिस्त आणि ख्रिश्चन विज्ञानाद्वारे आपण पाप आणि मृत्यूवर प्रभुत्व मिळवले पाहिजे। मनुष्याच्या अमरत्वाचा पुरावा अधिक स्पष्ट होईल कारण भौतिक विश्वासांचा त्याग केला जाईल आणि असल्याची अमर तथ्ये स्वीकारली जातील। पापरहित आनंद, जीवनाची परिपूर्ण सुसंवाद आणि अमरता, अमर्याद दैवी सौंदर्य आणि चांगुलपणा एकाही शारीरिक सुख किंवा वेदनाशिवाय, हा एकमेव सत्य अविनाशी मनुष्य आहे ज्याचे अस्तित्व आध्यात्मिक आहे। अस्तित्वाची ही स्थिती वैज्ञानिक आणि अखंड आहे। एक परिपूर्णता ज्यांना दैवी विज्ञानात ख्रिस्ताची अंतिम समज आहे त्यांच्याद्वारेच लक्षात येते। मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू। रोजची प्रार्थना। दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल। तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे। हेतू व कृतींचा नियम। द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये। विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गुड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये। या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी। कर्तव्याची सतर्कता। आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्ण विराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.